सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर् ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम। सर्वांच्या मस्तकाकाशामध्ये मी उत्तम प्रकारे प्रवेश केलेला असतो, मीच प्रवेशतो। माझ्यापासूनच सर्व स्मृती ज्ञान तसंच ज्ञानाची सहजता ज्ञानाची निवृत्ती या सर्व गोष्टी माझ्यातूनच होतात। वेदांना किंवा ज्ञानाला सर्व प्रकारच्या वेदांना जाणण्याचा एकमेव विषय मीच आहे, मीच वेद्य आहे। वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम। मी वेदार्थ वेत्ता आत्मज्ञान सांगणारा श्रुतींच्या अंगानी मीच आहे। हे जे 12 ते 15 असे 3 श्लोक आहेत, ते 3 श्लोक आत्मा किंवा परमात्मा कसा सर्वव्यापी आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे हे सांगणारेच श्लोक आहेत। त्याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहत होतो। एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तु गामी परी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। या ओव्या आपल्या चाललेल्या होत्या। एरवी याचा अर्थ स्वाती नक्षत्रातून नक्षत्राच्या वेळेला पडणार पावसाचं पाणी थेंब जर शिंपल्यात पडले तर मोती होतो आणि तेच थेंब जर सापाच्या मुखात पडले तर विष होतात। तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी। तसं सज्ञानी जो आहे जो ज्ञानासह आहे ज्याला ज्ञान झालेलं आहे असा माझ्या सुखाचा अनुभव घेतो आणि दुःख तो अज्ञानासी आणि अज्ञानी जो आहे तर तो दुःख आणि दुःखरूप असं जीवन जगतो। एरवी सर्वांच्या हृदयदेशी खरं म्हणजे सज्ञान आणि अज्ञान असा फरक न करता सर्वांच्याच हृदयदेशामध्ये म्हणजे या प्रदेशामध्ये मस्तकाच्या मी अमुका आहे ऐसी मी अमुक अमुक अशी जी स्वतःबद्दलची अस्मिता असते प्रत्येकालाच असते। मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की स्वामीजी असं म्हणाले मोरी तुंबली म्हणून त्या गाडीखाण्यापासून विश्रामबाग वाड्यापासून एकाला बोलवून आणला, मोरी तुंबलेली होती तर ती मोरी त्यांनी काढली आणि म्हणाला की हे काम दुसऱ्याच्याने झालं नसतं आपण होतो म्हणूनच झालं। साधा मोरी काढणारा माणूस पण त्याच्या ठिकाणी अहंकार की मी होतो म्हणून झालंय फार अवघड काम होतं म्हणाला। अशा प्रकारे प्रत्येकाच्याच अंतर्यामी मी अमुक अमुक अशा प्रकारची एक स्फूर्ती असते, स्फुरण असतं, बुद्धी असते। कधी कधी भगिनींच्या ठिकाणी देखील असते की मी आहे म्हणून तुमचा संसार नीट होतो बर का असं भगिनी काही काही घरांमध्ये आपल्या आपल्या यजमानांना सांग। दुसरी जर कोणी असती तर कधीच काय पळून गेली असती काय त्याच्या पुढे जे काही असेल ते असेल पण तुम्हाला सगळ्यांना सहन केलं ते केवळ मी होते म्हणून। ही जी बुद्धी आहे ही बुद्धी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी
ही जी बुद्धी आहे ती बुद्धी वस्तुतः ज्याच्यामुळे स्फुरते तो मीच आहे, परमात्माच आहे, परमात्म्यामुळे हे घडतं, हृदयाकाशात असलेल्या परमात्म्यामुळे. पण हा परमात्मा सापडतो कसा? संतान सदैव सता, संतांच्या संगतीमध्ये तो सापडतो. संतांच्या संगतीमध्ये त्या परमात्म्याविषयीच बोलणं चालणं चाललेलं असत. आणि अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर चरता तिथे सविचार राजहंस. अनात्म वर्ग नीर पाणी बाजूला सारून आत्मरसाचं क्षीर त्याचं सेवन कसं करायचं हे संतांच्या ठिकाणीच समजतं. संतांच्या संगतीचा लाभ अपरिमित असतो. संतांचा संग हा सर्व संघाला सोडायला, म्हणजे त्यांचा संग धरणाऱ्याच्या देहसंघाचा देखील तो त्याग करतो संतांच्या देहाचा आश्रय केल्यामुळे. अशा रीतीने संतांच्या समवेत मस्तकाकाशामध्ये खरा असणारा मी प्रगट होतो, समजतो. तरी संतान सदैव बसता, योग ज्ञानी पैसता. योगाच्या आणि ज्ञानाच्या अभ्यासानी, योग म्हणजे ईश्वराशी जडून जाणं, जीवानी परमात्म्याशी जडून जाणं, याला योग असं म्हणतात. योग म्हणजे एकरूपता, जेणेकरून परमात्म्याशी एकरूपता होईल त्याला योग असं म्हणतात. गीतेने तर प्रत्येक अध्यायाला योग म्हटलेला आहे. विषादाच्या योगाने देखील अर्जुन आत्मज्ञानापर्यंत गेला, म्हणून अर्जुन विषाद योग, आपल्या विषादाचा योग व्हावा. खरं म्हणजे आपल्यालाही अनेकदा विषाद होतो, आपल्या कर्मांमधून आपण परमात्म्याशी एकरूप व्हावं तर तो कर्म योग होईल. आपल्या ज्ञानातून आपण परमात्म्याशी एकरूप व्हावं तर तो सांख्य योग होईल. आपल्या ज्ञानातून आपण नंतर व्याख्यान प्रवचन देऊन त्याच्यातून पैसे कमवायला लागतो तेव्हा तो योग होत नाही. सगळा मोहरा जो असतो तो मोहरा भलतीकडे जातो, एकरूपतेकडे जर गेला. ध्यानाला देखील योगच म्हणतात, भक्तीला देखील योगच म्हणतात. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. या योगाने जर काही होत असेल तर परमात्म्याशी एकरूपता आणि जीवाला आपलं स्वरूप काय आहे याचा अंदाज येतो आणि तो नंतर त्या स्वरूपाशी एकरूप होतो. गुरुचरण उपासिता वैराग्येसी, म्हणून संतांची संगत, संतांच्या संगतीमध्ये योग, परमात्म्याशी जडून जाणं हा योग. आपण देहवान असताना, देहबुद्धीचे असताना, देहाच्या पलीकडे असणारं अव्यक्त अचिंत्य अविनाशी असं जे तत्व, त्या तत्वाशी एकरूप होणं हा योग. आणि त्यासंबंधीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान बुद्धीमध्ये ठसणं. गुरुचरण उपासिता वैराग्येसी, आणि गुरुचरणांची उपासना करणं फक्त बौद्धिक विषय नाहीये. परमार्थ बौद्धिक विषय आहे पण फक्त बौद्धिक विषय नाहीये. हाच घोटाळा कृष्णमूर्तींच्या ठिकाणी झाला. कृष्णमूर्तींची व्याख्यानं अशा करता आवडत होती लोकांना की तिथं तुम्हाला कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं नव्हतं, कोणाची उपासना करायची नव्हती. ते असं सांगत होते की मी कोणाचाही गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही. एक ज्ञान हे सहज आहे आणि टू अंडरस्टँड म्हणजे झालं. येणारे लोक इतक्या कोझी खुर्च्या असायच्या चांगल्या चांगल्या, चांगल्या चांगल्या नाट्यगृहांमध्ये, थिएटर्समध्ये उत्तम बसण्याची व्यवस्था, बसला की एक इंच खाली गेला पाहिजे, गुबगुबीत उत्तम सगळं. आणि तिथं आत्मविचार, अध्यात्म विचार, विचारांच्या पलीकडं असणाऱ्या स्थितीचा विचार असं सांगत असताना आणि ऐकत असताना आपल्याला समजल्याचा भ्रम होत असे आणि शरण न जाता त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही कोणाला शरण जाण्याची गरज नाहीये. ज्ञानेश्वर महाराज किंवा भारतीय संत आणि ॲनी बेझंट यांच्यामध्ये हा फरकच होता. जी थिओसॉफिकल सोसायटी होती कोणाला शरण जाण्याच्या विरोधात होते आणि स्वतः कृष्णमूर्तींना तर शरण जाऊन फारच मोठा तोटा झालेला होता. त्यांना एकतर मद्रासच्या किनारपट्टीवरून उचलून नेलं आई वडिलांची परवानगी घेऊन आणि आई वडिलांपासून तोडण्यात आलं आणि भावी जगद्गुरु म्हणून ते प्रोजेक्ट झाले. त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं त्याच्या आधी त्यांचं अनेक प्रकारांनी प्रशिक्षण झालं. पाच दहा मित्रांबरोबर खेळत असताना किंवा हसत असताना जगद्गुरु असेल तर कसा हसला पाहिजे त्यांच्या तोंडात मारण्यात आल्या. असं बोलता कामा नाहीये, असं हसता कामा नाहीये, या आवाजात बोलता कामा नाहीये, उद्या तू जगद्गुरु होणारेस हे ते ऐकत होते. ते ज्ञान त्यांच्या गळी उतरलं. कृष्णमूर्ती खूप महान झाले, खरोखरच ते ज्ञानी होते. ते ज्ञान त्यांच्या गळी उतरलं पण गुरु या संस्थेबद्दल तिटकाराच निर्माण झाला. कृष्णमूर्तींनी जी थिओसॉफिकल सोसायटीची जगभरातले सगळे त्यांचे सदस्य बोलावले गेले आणि जगद्गुरु आज आपलं पद स्वीकारणार आहेत म्हणून मोठा सोहळा झाला. त्या सोहळ्यामध्ये सगळे बँक अकाउंट जे होते त्याच्या सह्यांचे अधिकार कृष्णमूर्तींना, सगळी जी संपत्ती होती ती कृष्णमूर्तींना त्याचे अधिकार, अशा रीतीने ॲनी बेझंटनी जगद्गुरु बनवले, जगद्गुरु घडवले आणि मोठा सोहळा झाला, भाषण झाली आणि कृष्णमूर्तींनी जगद्गुरु म्हणून पहिलं भाषण त्यांचं जे झालं ते शेवटचं झालं त्याच्यात त्यांनी ही थिओसॉफिकल सोसायटी विसर्जित करून टाकली. ते म्हणाले गुरु या संस्थेची गरज नाही. त्यांनी त्या कार्यक्रमातच त्या विचाराशी द्रोह व्यक्त केला. सगळी व्यवस्था मोडून पडली आणि कृष्णमूर्ती सांगायला लागले की समजणंच महत्वाचं आहे, कोणाला शरण जाणं महत्वाचं नाहीये. आणि ज्यांना शरण जायचं नव्हतं पण समजून घ्यायचं होतं असे श्रोते त्यांना लाभले. ज्यांना आयुष्यभर कोणाला नमस्कार करायचा नव्हता असे श्रोते त्यांना आपोआपच लाभले आणि अशा लोकांसमोर कृष्णमूर्तींनी प्रवचन केली. स्वामीजी सांगत असत की कृष्णमूर्तींच्या बरोबर जवळपास 20-22 वर्ष ते जिथे गेले तिथं हे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, भारत, जिथे जिथे कृष्णमूर्ती जातील तिथे तिथे हे गृहस्थ गेले. त्यांनी कृष्णमूर्तींना विचारलं की मला अजूनही समजलं नाही की तुम्हाला नक्की सांगायचं काय. हे उदाहरण सांगून स्वामीजी असं म्हणत असत की नम्रतेनेच विद्या ग्रहण होते. ज्या ठिकाणी नम्रतेचा पाया उद्ध्वस्त होतो कोणावरही विश्वास ठेवू नका असं सांगणाऱ्यावर तरी विश्वासच ठेवत होते ना लोक. म्हणून गुरुचरण उपासिता, गुरुचरणांची जी उपासना आहे उपनिषदांमध्ये तर कशी वर्ण आहेत. ते जर जाणायचं असेल तर सगुरु मेवाधी गच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय याचा अर्थ ज्याचा श्रुतींचा अभ्यास उत्तम झालेला आहे, श्रुतींच्या ठिकाणी ज्यांचं अवगाहन झालेलं आहे चिंतनानी आणि ज्यांना त्याची अनुभूती आहे, तसंच आपल्या गुरूंकडून मोठ्या श्रद्धापूर्वक ज्यांचं श्रवण झालेलं आहे ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असे गुरु त्यांच्या समोर समिधा घेऊन जाव्यात, मोठ्या नम्रतेने त्यांना वंदन करावं आणि मग विचारावं की ते ब्रह्म काय आहे ते मला सांगा, आधीही भगवान ब्रह्मेती त्या ब्रह्माबद्दल भगवंत मला सांगत। गुरु चरणांची उपासना खरं म्हणजे हा आपला मागच्या वेळी झालाय विषय, पण याचं जितकं चिंतन करू तितकं कमी आहे। गुरु हे देहधारी आपल्या समोर असतात, पण खरे गुरु जे देहधारी गुरु आहेत त्यांना समोर ठेवून खऱ्या गुरूंचं विकसन आपल्या आत होणार असत। गुरु ही अमूर्त कल्पना आहे, मूर्त कल्पना आपल्या समोर जी व्यक्ती म्हणून असते त्याच्याही पलीकडे कल्पना आहे। म्हणून गुरूंचं वर्णन करताना ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम असं केलेलं आहे। कुठल्या एका गुरूंचं वर्णन नाही येते, ते कोणत्या बोधात असतात ते काय करतात याचं वर्णन आहे। देहाच्या अंतर्यामी जसे आपण अबोधानी असतो तसे देहाच्या अंतर्यामी ते बोधानी असतात। अशा गुरूंना त्यांची उपासना करणं ही गुरूंची गरज नसते, गुरूंची उपासना करणं ही शिष्याची गरज असते। गुरूंची उपासना करणं हा गुरूंवर उपकार नसतो, तर गुरूंची उपासना करणं याद्वारा शिष्य आपली पात्रता वाढवत असतो। उपासनेनी पात्रता वाढते, नम्रतेने पात्रता वाढते। गुरूंच्या समोर असणारी जी नम्रता आहे त्या नम्रतेने परमात्मा पेळण्यासाठी आपलं मन आपली बुद्धी तयार होते। आपल्या ठिकाणी परमात्मा भावाचं आरोहण होण्यासाठी जी तयारी आहे त्याच्यातली सर्वात महत्वाची तयारी गुरुचरणांची उपासना आहे। पण ज्ञान म्हणजे तो मी आहे हे ज्ञान आहे, तू परमात्मा स्वरूप आहेस हे ज्ञान आहे, पण ते ज्ञान बाळगण्यासाठी म्हणून जे पात्र हवं असतं ते पात्र मात्र नम्रतेने तयार होतं। नम्रता नसेल तर ते अहंतेचं द्योतक राहतं आणि अहंतेने या गोष्टी दुरावतात। गुरूंच्या चरणावर तुम्ही जेव्हा डोकं ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या देहाला तुच्छ मानता, त्याच्यामध्ये असणारं जे मानसशास्त्र आहे गुरूंच्या चरणांपेक्षा त्याच्यावर जेव्हा कोणी एखादं डोकं ठेवतो तेव्हा आपल्या देहबुद्धीला काढायचा प्रयत्न करत असतो। गुरूंना जो नमस्कार आहे तो नमस्कार देखील आपल्या स्वतःला बाजूला काढण्यासाठी आहे। एनव्ही रमण महर्षी म्हणत असत की काठीवर काठी पडली त्याने काय होणार, एक अस्थि मांस त्वचा असलेल्या व्यक्तीला दुसरा अस्थि मांस त्वचा असलेली व्यक्ती पायावर डोकं ठेवलं त्याने काय होणार। त्यांनी जर होत असेल तर देहबुद्धी जाण्यासाठी मदत होते। हा एक उपचार आहे, ही एक साधन आहे। मी असं वाचलं की एक पाश्चात्य गिरस्ता मनुष्य तिबेटमध्ये गेला आणि एका आश्रमामध्ये तो वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेत होता, तर त्याला बाहेरच एक व्यक्ती भेटली आल्यावर त्या व्यक्तीने त्याला साष्टांग नमस्कार घातला. तो त्याच्यापाशी थांबला की आश्रमात किती काळ येतो, कशा करता येतो, इथे येऊन तुला काय मिळतं, असे त्याचे प्रश्न होते. तो म्हणाला मी आधी आश्रमाच्या आतच 6 महिने राहिलो, पण मला आता असं सांगण्यात आलेलं आहे की आश्रमाच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर राहायचं, त्यामुळे तिथं मी ती झोपडी टाकली आहे, तिथं रात्री झोपतो. आश्रमातून मला अन्न येतं, ते अन्न मी जेवतो आणि दिवसभर या गेटवर मला उभं राहायला सांगितलंय आणि जो आत जाईल त्याला नमस्कार करायचा, जो बाहेर पडेल त्याला नमस्कार करायचा, एवढी मला प्रथम प्राथमिक साधना त्यांनी सांगितली. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की ही साधना तू किती दिवस करतोयस? तर त्यांनी असं उत्तर दिलं की साधारणपणाने वर्ष झालं, पण ते असं म्हणाले की तुझी ही साधना पूर्ण झाली की मग तुला परत आत बोलवण्यात येईल आणि पुढची साधना तुझ्याकडून करून घेतली जाईल. जो नमस्कार करायचा तो गुरुभावानी करायचा आहे समोर येणाऱ्या व्यक्तीला, की गुरु असो किंवा नसो, कारण समोर कोणीही येईल त्याला नमस्कार करणं एवढीच साधना आहे. इथे गुरुंना नमस्कार करायला अडचण येते आहे. कधी कधी असं वाटतं गुरु हे गुरु आहेत की नाही, आणि तिथं जो दिसेल त्याला गुरुभावाने नमस्कार करणं ही साधना सांगितलेली आहे. या साधनेने त्याची जी तयारी होईल त्या तयारीमध्ये ज्याला नमस्कार केला जातो त्याचं महत्व नाहीये, जो करतो आहे त्याचा देहभाव जाणार आहे म्हणून तो नमस्कार करतोय. इथे एकमेकांना नमस्कार करायला सांगितला जात नाहीये आपल्या इथं, तर गुरुंना नमस्कार केला जातो. स्वामीजींना लोक नमस्कार करत असत मी दूर उभा राहून कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. प्रत्येकाची नमस्काराची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. भाव शिकवता येत नाही आणि ही नमस्कार ही उपासना पुढे बंद झाली स्वामीजींच्या इथं. त्यांच्या देहाला ते मानवे ना झेपे ना, एका विशिष्ट काळानंतर नमस्कारच बंद झाले. आणि ही जे गुरु चरण उपासिता, या चरणांबद्दल मी म्हणतो आहे, पण बाकी गुरु चरण म्हणजे गुरु हा जो व्यापक धर्म आहे, व्यापक संस्था आहे, गुरु साक्षात परब्रह्म म्हणून परब्रह्म सत्ता आहे. ही परब्रह्म सत्ता ज्या पायावर ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानाचं उपासन. मग त्याच्यात साधना येतात, नामासारख्या ध्यानासारख्या अंतरंग साधना येतात. हे सगळं वैराग्य भावासकट करावं असं त्यांनी सांगितलंय. गुरुचरण उपासिता वैराग्येसी, हे जे वैराग्य आहे हे वैराग्य इह अमूत्र फल भोग विराग या प्रकारचं वैराग्य आहेच आहे. गुरुचरणांची उपासना करताना इहलोकींचं कोणतं फळ नको, परलोकींचं कोणतं फळ नको, हे तर गृहितच आहे. पण अजूनही गडबड उडते. जसा जसा साधक नम्र होतो तसा तसा लोकांच्या डोळ्यात भरतो. जसं जसं तो उत्तम साधना करतो तसं तसं लोक त्याला मानायला सुरुवात करतात. ही एक नको असलेली कटकट म्हणा, भानगड म्हणा, निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे तो विचलित होऊ शकतो. गुरूंच्या इथं येणं आत्मज्ञानाकरता आलो, संगतही नव्हतं आम्हाला परमार्थाबद्दल, पण आम्ही इथं आलो आणि आम्ही परमार्थ करायला लागलो. पण गुरूंच्या भोवती एक ग्लॅमर असतं, हवा असते, वातावरण असतं आणि मनात यायला सुरुवात होते की आपण गुरूंसारखं व्हावं, वैराग्य भावना जाते, गुरु होण्याची इच्छा असते. ती तिथं जे विशिष्ट भोग असतात ते भोग भोगण्यासाठी घे शक्कर लड्डू, अशा अशा प्रकारची भावना निर्माण होऊ शकते, मोठेपणाची भावना निर्माण होऊ शकते, पारमार्थिक महत्वाकांक्षा निर्माण व्हायला सुरुवात होतात. वैराग्य हे नेहमी सांगितलेलं जे वैराग्य आहे त्याच्यापेक्षा एक वेगळीच विषय भावना मागे लागते. ते तर अपेक्षित आहेच, पण इथं आल्यामुळं, गुरूंकडे आल्यामुळं गुरु बनणं किंवा आपल्या मुलाला गुरु करणं किंवा अनेक काहीतरी अशा गोष्टी सुरू होतात. काय होईल सांगता येत नाही. माझा एक मित्र होता, त्याची आई त्याला म्हणायची की तुला इथं स्वामी व्हायचंय. आई सांगायची मुलाला तुला इथं स्वामी व्हायचंय. स्वामींचा आवडता होता. पुढे पुढे त्याच्या ठिकाणी तशा प्रकारची भावना फार जागृत झालेली मी तरी नाही पाहिली. पण स्वामीजींकडून त्याच्या असणाऱ्या अपेक्षा मात्र वारेमाप वाढल्या. स्वामीजींच्या इथं काही मंडळी ट्रान्समध्ये जायला सुरुवात झाली. हा साधा होता, चांगला होता, पण त्याला असं वाटायला लागलं की पुढे मी एवढी मोठी जबाबदारी घेणार असं आई म्हणतीये आणि मी अजून ट्रान्समध्ये जात नाही. हे माझी कोणती परीक्षा घेतायत म्हणजे स्वामीजी असं म्हणता म्हणता तो इथं येणंच बंद झालं. वैराग्य भावने सकट गुरुचरणांची उपासना. एकदा अन्यथा भाव निर्माण झाला की त्याची गच्छंती होण्याचा काळ सुरूच झाला. तो आज न उद्या जाणार हे निश्चित, पण हा वैराग्य भाव धरून गुरुचरणांची उपासना या सगळ्याला मिळून ज्ञानेश्वर महाराज सत्कर्म म्हणतात. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. परमार्थामधली ही सत्कर्म आहेत. एरवी स्वधर्म कर्म ही त्यांनी करायचीच आहेत, पण ही विशेष कर्म आहेत. संतांच्या बरोबर राहणं, संतांचं व्यवसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी, येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. मग मात्र सूर्योदय झाल्यानंतर धुकं अगदीच निघून जातं, नाही संपून जात. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, त्याची ही जी अहम भावना आहे ना, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, माझ्यामुळे झालं असं, अशी जी भावना, ही जी देहाच्या बाजूनी देहबुद्धीच्या बाजूनी पडलेली होती तिथून दिसत होती, ती विश्राम पावते, विश्रांतीला येते. कुठं? आत्मरूपी, आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी, आत्मरूपाच्या ठिकाणी ती विश्राम पावते. एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे ते घडतं. ते आपे आप देखोनी, देखी मिया आत्मीनी सदा सुखी. असं हे आपोआप संतांच्या बरोबर झाल्यामुळं ते आपे आप देखोनी आपलं आत्मस्वरूप समजल्यामुळं, अहंता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती पावली. ते समजणारा देखील तोच असतो. गुरु येऊन सांगत नाही तुलं झालंवर का आत्मज्ञान, असं गुरु नाही येऊन सांगत. ते आपे आप देखोनी देखी, ते आपलं आपल्याला कळतं. जसं माझ्या मनात उठलेला विचार तरंग अगदी सूक्ष्म विचार तरंग तुम्हाला नाही समजणार, पण मला समजलं नाही असं होणार नाही. मला न समजता एखादा विचार तरंग आला असं कसं शक्य आहे? तसं ज्ञान देखील प्रमाण आपल्याच आत असतं. आपल्याला समजतं की आपण आता शांत होतो आहोत, शांत झालेले आहोत, आपण सम झालेले आहोत, आपण शुभ झालेले आहोत, आपण परमात्मा सत्तेशी एकरूप झालेले आहोत, हे आपोआप आपल्याला कळतं। ते आपे आप देखोनी देखी मिया आत्मेनी सदा सुखी, मी आत्मरूपानी त्याच्या ठिकाणी अवस्थित असलेला तो पाहतो। देखी मिया आत्मेनी सदा सुखी, मी त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी पाहून तो सदा सर्व काळ सुखी होऊन जातो, तो अत्यंत सुखाला प्राप्त होतो। येथे मी वाचोनी अवलोकी आन हेतु असे, हे ज्याचं त्याला समजतं, त्याच्या मीला, त्याच्या शुद्ध मीला समजतं की आपल्याला ज्ञान झालं, दुसरा कोणी लागत नाही ज्ञान झालं हे सांगण्यासाठी। म्हणून अगा सूर्योदयो झालिया, सूर्य सूर्याची पहावा धनंजया, सूर्य उगवल्यानंतर, सूर्य उगवला हे जसं सूर्याच्याच प्रकाशात पहावं, का आपण बॅटरी घेऊन जातो सूर्यप्रकाश कुठं आहे पाहायला, कंदील घेऊन जातो कुठे सूर्य उगवला पाहायला, जसं सूर्यच आपल्या स्वतःला दाखवतो। अगा सूर्योदयो झालिया, सूर्य सूर्याची पहावा धनंजया, सूर्यानी कसा सूर्य पाहायचा, पण ही वस्तू मात्र या दिव्याच्या प्रकाशात मला दिसते, सूर्य सूर्याच्याच प्रकाशात दिसतो, इतर वस्तू सूर्याच्या प्रकाशात दिसतील पण सूर्य सूर्याच्या प्रकाशात दिसतो। तेवी माते जाणावया मीची हेतू, त्याप्रमाणे आत्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आत्मा जाणायचा असेल, परमात्मा जाणायचा असेल, तर साधन देखील परमात्माच असतो। असं असल्यामुळेच देहाला अनुभव येत नाही, मनाला अनुभव येत नाही, आपल्याला अनुभव यावा वाटत राहत, इतकी वर्ष आलोय काही अनुभव नाही असं वाटत असतं, पण अनुभव हा देह मन बुद्धीचा असतो। आत्म्याला जाणण्यासाठी साधन ही आत्माच असतो, मन नसतं, बुद्धी नसते, इंद्रिय तर नसतातच नसतात। यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह, मनासह सर्वांना तो अप्राप्यच आहे, वाचा तिथून परत फिरते। असं असल्यामुळं तसा सूर्यामुळेच सूर्य समजावा पाहावा, तेवी माते जाणावया मीची हेतू, मला जर जाणायचं असेल तर साधन देखील मलाच करावं लागतं। म्हणून इंद्रिय बाजूला सारली की तो आपला आपण प्रगट होतो, स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असं म्हटलेलं आहे। ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची ऐकता, देही जयाची अहंता बुडोनी ठेली, ते स्वर्ग संसारालागी धावता कर्म मार्गी, दुःखाचा सैलभागी विभागी होती। एरवी शरीर पराते सेविता म्हणजे शरीराची सेवा, इथं गुरुचरणांची सेवा आणि मग दुसरा प्रकार म्हणजे शरीराची सेवा। शरीराची देखील मोठी सेवा असते बर का, शरीराचे सेवक तुम्ही कधी पाहिले असतील, सामान्यतः शरीराची सेवा उत्तम उत्तम काय, आता दिवाळी झालीच की उठणं, तेल, अभ्यंग, सेंट, पावडरी, वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी शरीराची सेवा। आपलं बसणं देखील शरीराच्या सेवेचा विचार करूनच बसण्याचा विचार आहे। शरीराला जर त्रास होत असेल तर तसं असं नको असं वाटतं, मऊ पाहिजे, गुबगुबीत पाहिजे, एका प्रमाणामध्ये ते टीका करण्यासारखं नाही. जिथे असुविधा आहे तर तसं नसलं पाहिजे, पण त्याच्याही पुढे जाऊन जी शरीराची सेवा आहे त्याबद्दल चाललंय. त्याच्याही पुढे जाऊन शरीराची भरपूर सेवा व्यक्ती करत असते. ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता. शरीराची सेवा संसाराचा गौरव ऐकणं. मी काही वृद्ध मंडळींमध्ये बसलेलो होतो तर एकांच्या मुलाबद्दल मला काहीच माहित नव्हतं. मी त्यांना म्हटलं तो काय करतो, ते म्हणाले फॅक्टरी आहे त्याची, छान चाललंय त्याच. मिळवतो 2.5 लाख रुपये मिळवतो म्हणाले. सगळं आपोआप बोलले बर का, काही म्हणजे फॅक्टरी आहे तिथपासून कसं मिळवतो, मग परदेशात कसा जाऊन येतो, मग हौशी कसा आहे, सून कशी आहे, नातवंड कशी हुशार आहेत, एका दमात सगळं सांगून टाकलं. तर दुसरे होते ते म्हणाले की माझा मुलगा देखील एका कंपनीत चांगलं चाललंय, त्याचा चांगला वरच्या हुद्द्यावर आहे. ते जरा विचारवंत होते. मी म्हटलं की तुमच्यासारखी त्याला आवड वगैरे आहे का, ते म्हणाले की आहे, पण आता त्यांनी ती जरा बाजूला ठेवली आहे. भाषाही बघा, ते तत्वज्ञानात आणि याच्यात आवड आहे, पण आता जरा त्यांनी बाजूला ठेवली आहे आणि तो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात प्रश्नच नाही. त्याचा मुलगा फार हुशार आहे, संसार गौरव सुरू झाला. तिसरे होते ते म्हणाले की माझा मुलगा डॉक्टर आहे, यशस्वी सर्जन, आणि एका बँकेचा डायरेक्टर आहे. त्याची बायकोही कशी डॉक्टर आहे आणि त्यांचा दवाखाना हॉस्पिटल कसं भरभराटीला आलेलं आहे न विचारता सगळं. एकाने सांगितलं म्हणून दुसऱ्यांनी, तिथेही ती एक प्रकारची स्पर्धा निर्माण होते. ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता, देही जयाची अहंता बुडवणी ठेली. काय वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले, देहाच्या ठिकाणी ज्याची अहंता अगदी बुडालेली असते बरं वाटतं त्याला. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी, असे लोक स्वर्गासाठी तरी किंवा संसारासाठी तरी कर्म मार्गाने धावत असतात अक्षरशः. कोणाकोणाला संसारच स्वर्गासारखा वाटतो तर कोणाकोणाला संसारात तेवढं सुख वाटत नसल्यामुळं अजून स्वर्ग म्हणजे पुढे कधीतरी सुख मिळेल अशी तरी भावना असते. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी, संसारासाठी धावायचं असेल तर कर्म मार्गावरूनच धावायला लागतं, कारण कर्म नाही केली तर चालायचं कसं. दुःखाचा सेल भागी विभागी होती, त्यांना मात्र दुःखाचा सैल भाग म्हणजे दुःखाचा फाटा त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतो. कारण तुम्ही करताय याच कारणाने तुम्हाला सुख व्हायला पाहिजे असं नाहीये, हमखास सुखाचं ते ठिकाण नाहीये. पण हेही होणे अर्जुना, मजची सव तया अज्ञाना, मूळ विषय काय आहे की अशा प्रकारे अहंताजन्य दुःख जे आहे ते देखील अहंतेचं खरं स्वरूप मीच आहे, शुद्ध स्वरूप मला विसरल्यामुळे त्यांचं असं होतं. ते स्वर्ग परी हेही होणे अर्जुना, मजची स्तव तया अज्ञाना, मी आहे पण आवरण आहे अज्ञानाचं. आणि अज्ञानाचं आवरण असल्यामुळे देह मी असं वाटतं आणि मग संसार गौरव आणि देही जयांची अहंता बुडवून ठेवली असं घडायला सुरुवात होते. जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय, जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय. जो जागता आहे म्हणजे आता आपण सगळे जागे होत असं जर गृहित धरलं हा विषय चाललेला आहे तेव्हा, तर आपल्या आत जो जागा आहे म्हणून आपण जागे आहोत हे तरी आपल्याला पटतंय का, की आपल्या आत कोणीतरी जागा आहे आणि तो जागा आहे म्हणून आपण विशिष्ट तऱ्हेने बसलो, ऐकण्याचं काम चाललेलं आहे त्याच्याच अधिष्ठानावर, तो हेतू आहे आपल्या जागण्याचा, जागरणाचा, जाग राहण्याचा, जागृतीचा. हा जो जागृतीचा जो कारण आहे तर तोच स्वप्नाचंही कारण आहे, त्याच्याच अधिष्ठानावर स्वप्नही पडतं. जसं जागृत जो आहे त्याच्या अधिष्ठानावर आता शरीर आपली आपली कामं करतंय, काय आपण इथे येऊन बसलोय इत्यादी, तर स्वप्नाच्या वेळेला देखील तोच अधिष्ठानभूत असतो जो जागृतीच्या वेळेला आहे, तो त्याच्याच अधिष्ठानावर स्वप्न पडतं आणि निद्रा देखील त्याच्याच अधिष्ठानावर येते. निद्रेच्या वेळेला सगळं संपत तेव्हा अधिष्ठान कसं उरेल, झोपेतून जेव्हा उठतो तेव्हा म्हणतो की मला काही समजलं नाही, असं बारीक घाम आलेला असतो, दुपारची झोप झाली जरा जास्तच झाली, तो म्हणतो काय गाढ झोप लागली ती, मला काही समजलं नाही, खूप बरं वाटलं. बरं वाटलं हा अनुभव असल्यामुळं कोणीतरी तिथे जागा होता त्यामुळं तो म्हणतो की मला बरं वाटलं, किती सुखाने मी झोपलेलो होतो. त्यामुळं जागृतीच्या वेळेला जो कारण आहे तो स्वप्नाच्या वेळेला कारण आहे आणि तोच निद्रेच्या वेळेला कारण आहे. वेळ संपली. तई अभय दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला, तेच उदाहरण देतात. ढग आहेत म्हणून सूर्य दिसत नाही, ते सूर्यामुळेच समजतं, सूर्याच्याच अधिष्ठानावर ढग आहे आणि सूर्य दिसत नाही हे समजतं, सूर्याच्याच अधिष्ठानावर सूर्य समजतो. तेवी मी नेणोनी विषय देखिला मजची स्तव भूती, त्या प्रकारेच मला न जाणता मी नेणोनी विषय देखिला मजची स्तव भूती, माझ्याच अधिष्ठानावर हे घडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय इतका सोपा करून सांगितलाय, पण तो सोपा करून सांगितलेला देखील आपल्याला अनेक कोणीतरी सांगितला की समजतो, पण वेदांत इतक्या सोप्या भाषेमध्ये फार क्वचित कोणी सांगितलं असेल असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।